किल्ल्यात किल्ला अवघड, किल्ल्यात किल्ला अवघड, भयंकर चढा आता शिवगड, सर करण्याला सर करण्याला, गडावरील मावळा वश करून घेण्याला, तानाजीने वेश बदलून प्रवेश मिळविला, लग्नाच्या भरल्या मंडपात जाऊन अकस्मात समोळ वाजूला, समोळ वाजूला, उधग आंबे बुध, उधग आंबे बुध,
काय गुंडी बाबा अक्षी येळवळाला सा बघा होतं सुरुवात
ऐका तर, परक्याची करून नोकरी, परक्याची करून नोकरी, खात भाकरी मांजरा पुष्टे घर काटे साटायाला, शरम कशी वाटत नाही बोला
हाजी जी, शरम कशी वाटत नाही बोला हाजी,
घरदाराची होळी केली, आया बहिणींची आब्रू लुटली, याची दाड तुम्हाला चवरली, कुठं तुमची विरासी गेली,
विरासी गेली
मारता, मरता सारे मर्द तुम्हीला चारीने वागता, किती दिवस असे तुला माते बंद ठेवी
दादी जी, बंद ठेवी दादी जी,
परक्याची साखरी, परक्याची झागिरी, परक्याची सरदारी, तुमचं हे जिन आणि खुद तुमची ही जिनगाणी, सावध राहा सावध रहा, रात्र वैर्याची आहे, म्हणून मावळच्या मराठी मातीत जन्माला आलेल्या माझ्या भाई बंधाना एक हात, ही हाक सह्याद्रीच्या दर्या खोऱ्याची, दर्या खोऱ्याची, राजाची इमान राखून साह्य करण्याची,
साह्य करण्याची,
उधग आंबे बुध, उधग आंबे बुध, बाईने कोंडाना किल्ला आणि अंबाबाईची शपथ आहे तुम्हा आम्हाला, उधग आंबे उध मकस
गुंडी बाबा शपथ घालायलाच लगा माझी पटल्यावर काय भाई अंबाबाई काय सांगतील तेच करू,
वा 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 हे अंबिकेची कृपा, उधग आंबे उध, उधग आंबे उध, उधग